चीनीमंडी.com पॉडकास्ट।
केंद्र सरकारकडून मे 2020 साठी 17 लाख टन साखरेचा विक्री कोटा जाहीर। 29 एप्रिलच्या अधिसूचनेमध्ये सरकारच्या खाद्य मंत्रालयाने मे साठी देशाच्या 545 कारखान्यांना साखर विक्रीच्या 17 लाख टन कोट्याचं वाटप केलं आहे। मे 2020 साठी वाटप केलेला कोटा मे 2020 साठी वाटप केलेला कोटा मे 2019च्या महिन्याच्या कोट्यापेक्षा 4 लाख टन कमी आहे। यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखरेचं वाटप करण्यात आलं आहे। खाद्य मंत्रालयाकडून एप्रिल 2020 साठी 18 लाख टन साखर विक्री कोट्यास मंजुरी देण्यात आली होती। देशभरामध्ये लॉकडाऊनमुळे साखर कारखाने मार्च आणि एप्रिल 2020 साठी वाटप केलेल्या साखर कोटा विक्रीसाठी बरीच मेहनत घेत आहेत, कारण बाजारात साखरेची मागणी कमी आहे। कोरोनाच्या फैलावामुळेही साखर कारखान्यांच्या पुरवठा शृंखलेवर परिणाम झाला आहे। यामुळे सरकारनं काढलेल्या आदेशामध्ये एप्रिल 2020 साठी वाटप केलेल्या साखरेच्या कोट्याची मुदत 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। कोरोनामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे। साखर विक्रीमध्ये घट झाल्यामुळे कारखान्यांसमोर महसूल देयत्वाची गंभीर समस्या उभी आहे। भारतात घरगुती वापरासाठी साखरेची विक्री होत आहे आणि मिठाई, फार्मास्युटिकल्स आणि पेय पदार्थांमध्ये देखील साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। सध्या लॉकडाऊनमुळे हे सर्व उद्योग बंद आहेत। उन्हाळ्याच्या सुरुवातीनंतर कोल्ड्रिंक्स, मिठाईसह इतर गोष्टींसाठी साखरेला चांगली मागणी असते। आता सगळीकडे लॉकडाऊन आहे, यामुळे साखरेची विक्री ठप्प झाली आहे।